आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल मंत्रालयान मुख्य सचीव सचीव आनी दक्षीण गोंय जिल्लोधिकारी तशेंच वेगवेगळ्या खात्याच्या मुखेल्यां बरोबर कामकाजाचो नियाळ घेवपी बसका घेतली. वित्तीय वर्स 2024-2025 अर्थसंकल्पीय निधीच्या उपयोगाच्या नियाळ आनी अर्थिक वर्साच्या निमाण्या म्हयन्यान प्रलंबीत कामां बेगोबेग निकालान काडपाचो आदेश ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिला. तशेंच केंद्र सरकाराच्या येवजण्यांचो लाव आनी राज्यांत चालीक लावप नव्या केंद्रीय येवजण्यांची अंमलबजावणी करपाचो आदेश ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांक दिला. त्या भायर प्रशासकीय ऑनलायन सेवा, दयानंद सामाजीक सुरक्षा येवजण, लाडली लक्ष्मी, गृह आधार, समाज कल्याण येवजण्या विशींचो नियाळ मुखेलमंत्र्यांनी घेतलो. ग्रीन बजेट, कोयर वेवस्थापन, पर्यटन तशेंच सरकारान अर्थसंकल्प तयार करतना लोकांकडल्यान मागयिल्ल्या सुचोवण्यांचेर ह्या वेळार चर्चा जाली. म्हादयतल्यान 3.9 टीएमसी उदक वळोवपा खातीर प्रस्तावीत कळसा बंडुरा प्रकल्प चालीक लावपाक कंत्राटदारांची नेमणूक केल्या अशें कर्नाटकाचे मुखेलमंत्री सिद्धरामय्या हांणी अर्थसंकल्पान जाहीर केला. कर्नाटकाच्या अर्थसंकल्पाविशी हांव कित्याक उलो अशी प्रतिक्रिया मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. म्हादयच्या प्रश्नाविशी गोंय सरकार गंभीर आसा. सध्या हो विशय सर्वोच्च न्यायालयान प्रलंबीत आसा अशें दोतर सावंत हांणी सांगले. मंत्रालयांतल्यान भायर सरतना तांणी ही प्रतिक्रिया दिली. म्हादय लवादान कर्नाटकाक 3.9 टीएमसी उदक दिला. लवादाच्या निवाड्याक गोंय, कर्नाटक आनी महाराष्ट्रान आव्हान दिला. लवादाचो निवाडो अधिसूचित जाल्ल्यान कर्नाटकान कळसा बांडोरा प्रकल्पाची येवजण तयार केल्या. केंद्रीय रान आनी पर्यावरण मंत्रालयांतल्यान पर्यावरण दाखलो मेळ्या उपरांत काम सुरू करतले अशें कर्नाटकान जाहीर केला. कर्नाटक परवानो मेळोवपाचो यत्न करता तरी ताका अजून परवानो मेळू ना. पर्यावरण दाखलो मेळो मेरेन कळसा बांडोरा प्रकल्पाचेर काम सुरू करचे ना अशें कर्नाटकान सर्वोच्च न्यायालयाक आश्वासन दिला. मडकय उद्देगीक इस्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनान काल राष्ट्रीय सुरक्षितताय सप्तक 2025 निमतान कार्यावळ घडोवन हाडली. ह्या वेळार फॅक्टरी एन्ड बॉयलराचे मुखेल निरीक्षक अनंत पंगम मुखेल सोयरेन हाजीर आशिल्ले. मडकय इंडस्ट्रीयल इस्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनाचे सोहन केळेकार हांच्या फुडारपणाखाला राष्ट्रीय सुरक्षा सप्तक घडोवन हाडला जो उद्देगीक पांवड्यार आयोजित करतात. पयलेच खेप संघटनेन ही कार्यावळ घडोवन हाडली जंय सगळे उद्देगांनी एकाच माचयेर खाला वांटो घेतले. सोहन केळेकार हांणी ह्या मेळाव्याक येवकार दिलो आनी मडकयतल्या सगळ्या उद्देगांक एकठांय करून ही कार्यावळ घडोवन हाडपा फाटलें कारण सांगले. ह्या कार्यावळीक लागून ल्हान उद्देगांक व्हड उद्देगांक बरोबर एकठांय येवन आपल्या कामगारांक सुरक्षेची जागृताय करपाक मेळ्ळी. अनंत पंगम हांणी आपल्या उलोवपान फक्त सुरक्षेच्या सप्तकांत न्हय तर सगळ्या 365 दिसांनी कामगारांच्या सुरक्षेचो पाळो दिवपाची गरज आसा अशें सांगले. सुरक्षेचो सप्तक मनोवपा खातीर मडकयतल्या सगळ्या उद्देगांक एकाच माचयेर हाडपा खातीर मडकय उद्देगीक इस्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनान केल्ल्या यत्नाची तांणी तोखणाय केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज थारावपा खातीर कामकाज सल्लागार समितीची बसका सभापती रमेश तवडकार हांच्या फुडारपणाखाला फाल्यां 12 मार्चाक विधानसभा संकुलान जातली. अधिवेशनान येवपी प्रश्न, सरकारी विधेयकां आनी हेर कामकाजाचेर बसकेन चर्चा जातली अशी माहिती गोपाकडल्यान मेळ्ळी. गोंय विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च ते 26 मार्च मेरेन जातले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हे 26 मार्चाक 2025-26 वर्साचो अर्थसंकल्प सादर करपाची शक्यताय आसा. हे विशींचो निर्णय मात कामकाज सल्लागार समितीचे बसकेन जातलो. मुखेलमंत्री प्रमोद सावंत, विधीमंडळ कामकाज मंत्री आलेक्स सिक्वेरा, उपसभापती जोशुआ डिसुजा, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव, वीज मंत्री सुदीन ढवळीकार, आमदार विजय सरदेसाय, वेंझी वेगास, विरेश बोरकार हे कामकाज सल्लागार समितीचे हेर वांगडी आसात. स्मार्ट सिटी खाला पणजे स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीक आतां मेरेन केंद्र सरकारा कडल्यान 441 कोटी रुपया मेळ्ळ्या. तातूंतले 411 कोटी रुपया खर्च जाल्या. ही आंकडेवारी 4 मार्च 2025 मेरेनची आसा. केंद्रीय नगर विकास राज्यमंत्री तोकान साहू हांणी राज्यसभेन दिल्ल्या लेखी जापेंतल्यान ही माहिती मेळ्ळ्या. खासदार सदानंद शेट तनावडे हांणी हे संबंधी अतारांकीत प्रस्न मांडिल्लो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राचे फुडल्यो खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:20.